Book 2
72
72
Быть должным что-то сделать.
एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे.
एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे.
Быть должным что-то сделать.
एखादी गोष्ट करावीच लागणे.
एखादी गोष्ट करावीच लागणे.
Я должен послать письмо.
मला हे पत्र पाठवलेच पाहिजे.
मला हे पत्र पाठवलेच पाहिजे.
Я должен оплатить гостиницу.
मला हॉटेलचे बिल दिलेच पाहिजे.
मला हॉटेलचं बिल दिलंच पाहिजे.
Ты должен рано встать.
तू लवकर उठलं पाहिजे.
तू लवकर उठलं पाहिजे.
Ты должен много работать.
तू खूप काम केलं पाहिजे.
तू खूप काम केलं पाहिजे.
Ты должен быть пунктуальным.
तू वक्तशीर असलं पाहिजेस.
तू वक्तशीर असलं पाहिजेस.
Он должен заправиться.
त्याने गॅस भरला पाहिजे.
त्याने गॅस भरला पाहिजे.
Он должен отремонтировать машину.
त्याने कार दुरुस्त केली पाहिजे.
त्याने कार दुरुस्त केली पाहिजे.
Он должен помыть машину.
त्याने कार धुतली पाहिजे.
त्याने कार धुतली पाहिजे.
Она должна сделать покупки.
तिने खरेदी केली पाहिजे.
तिने खरेदी केली पाहिजे.
Она должна убрать квартиру.
तिने घर साफ केलं पाहिजे.
तिने घर साफ केले पाहिजे.
Она должна постирать.
तिने कपडे धुतले पाहिजेत.
तिने कपडे धुतले पाहिजेत.
Мы должны сейчас идти в школу.
आम्ही लगेच शाळेत गेले पाहिजे.
आम्ही लगेच शाळेत गेलं पाहिजे.
Мы должны сейчас идти на работу.
आम्ही लगेच कामाला गेले पाहिजे.
आम्ही लगेच कामाला गेलं पाहिजे.
Мы должны сейчас идти к врачу.
आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
Вы должны ждать автобус.
तू बसची वाट बघितली पाहिजे.
तू बसची वाट बघितली पाहिजे.
Вы должны ждать поезд.
तू ट्रेनची वाट बघितली पाहिजे.
तू ट्रेनची वाट बघितली पाहिजे.
Вы должны ждать такси.
तू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे.
तू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे.